आणिकते अर्जुन साविया बहुवा जतना पंचप्राणा मना पाढाऊ घेऊनी बाहेरी यमनियमांची काटी लाविली आतू वज्रासनाची पौळी पन्नासिली वरी प्राणायामाची मांडिली वाहती यंत्रे तेथ उल्हाट शक्तीचे नि उजीवडे मनपवनाचे नि सुरवाडे सतराविएचे पाणी आडे बळियाविले तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली विकारांची सपिली बोहली इंद्रिये बांधोनी आणिली हृदया आतू तव धारणा वारू दाटिन्नले महाभूताते एकवटिले मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे तयावरी जैत रे जैत म्हणोनी ध्यानाचे निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र पाठी समाधी श्रियेचा अशेख आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता ऐके सांगेन जे करीची एक.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. आपण गीतोक्त ध्यान या विषयाच्या अनुषंगाने किंवा हा विषय सांगत असताना ध्यानावर सांगोपांग विवरण ध्यानाच्या सर्व अंगाची यथास्थित माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी जी अष्टांग योगाची साधन आहेत त्याच्यामध्ये यम नियम आसन आणि प्राणायाम याबद्दलची माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्षतः ध्यानाची प्रक्रिया सुरू होते. हे ध्यान कुंडलिनी योगाच्या प्रक्रियेप्रमाणे देखील केलं जातं, तसंच राजयोगाच्या पद्धतीनेही केलं जातं. राजयोगाच्या पद्धतीमध्ये देखील अनेक ध्यानाच्या पद्धती आहेत किंवा प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये सोहम ध्यान साधना पाहणं हाही आपला एक उद्देश आहे. प्रत्यक्ष ध्यानाची प्रक्रिया आपण सर्व अंगाने थोडक्यात पाहून सोहम ध्यान साधनेची प्रक्रिया देखील विस्ताराने पाहणार आहोत. प्रत्यक्षत निरनिराळ्या संज्ञा ध्यानाच्या अभ्यासामध्ये वापरल्या जातात आणि त्या एका पाठोपाठ एक येतात अभ्यासकाला किंवा साधकाला त्या सरावाच्या होतात पण त्याचे नेमके अर्थ कदाचित माहीत नसतात. असं असल्यामुळं त्या संज्ञांबद्दल आपण माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये भ्रूमध्य किंवा भ्रुकुटीमध्य या संज्ञेबद्दल आपण पाहिलं. दोन भुवया आणि नासिका ज्या ठिकाणी मिळतात ते ठिकाण कपालास्थींचा प्रदेश हे आज्ञाचक्राचं देखील स्थान आहे आणि या ठिकाणी इडा पिंगला आणि मध्यमा या नाड्या इथपर्यंत एकत्रित प्रवास करतात आणि इडा पिंगलेचा मार्ग इथं संपतो आणि सुषुम्ना याच्या पुढे चिदाकाशात म्हणजे मस्तकाकाशामध्ये प्रवेश करते हे आपण पाहिलं. तसंच त्रिकुट शिखर किंवा ब्रह्मरंध्र याच्याबद्दलही आपण मागच्या वेळेला पाहिलं. मस्तकाच्या माथ्याच्या तळाशी ज्याला टाळूचा भाग असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये मानवी मेंदू उपस्थित असतो. योगशास्त्रामध्ये जी चक्र सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये सहस्रार चक्राचं हे स्थान सांगितलेलं आहे. या ठिकाणाहून शरीराच्या सगळ्या क्रिया भावना विकार विचार नियंत्रित होतात. या त्रिकुट शिखरापाशी किंवा ब्रह्म रंध्रापाशी त्याला रंध्र म्हणण्याचं कारण असं की जन्मत हा टाळूचा भाग अत्यंत नाजूक असतो किंवा तिथे एक छोटासा खड्डा असतो. या ठिकाणी साधकाला संकल्प विकल्पापासून मुक्ती मिळते आणि भूत भविष्य काळ रहित चालू वर्तमान काळामध्ये आपल्या शुद्ध जाणीवे सकट आपलं अस्तित्व तिथं तो अनुभवतो आणि त्या ठिकाणी त्याला खरी आपली मुक्त दशा समजते. त्या ठिकाणी शुद्ध ब्रह्मज्ञान साधकाला होतं. आपल्या अमरत्वाची म्हणजे देहरहित अस्तित्वाची अमृतत्वाची अशी भावना या ठिकाणी स्फुरते. अशा या दोन संज्ञा पाहिल्यानंतर आज आपण चंद्रामृताचं तळ याच्यातल्या काही संकल्पना आहेत या राजयोगात देखील आहेत आणि काही संकल्पना या खास करून कुंडलिनी योगामध्ये आहेत. हठयोगाच्या प्रक्रियेत विशेष करून प्राणासह मनाचा चिदाकाशामध्ये लय होतो. सोहम ध्यान साधनेमध्ये प्रथम मनाचा लय आणि नंतर प्राणाचा लय चिदाकाशामध्ये होतो. मनाचा लय होतो याचा अर्थ सर्व वृत्ती तिथं संपतात. वृत्ती लय होतो किंवा वृत्तींचा निरोध होतो वृत्ती निरुद्ध होतात. त्यावेळेला एक प्रकारची वृत्ती शून्य अशी स्थिती शिल्लक राहते. आपण घेत असतो ते सर्व ज्ञान हे वृत्ती ज्ञान असतं. त्या वृत्तीच तिथं नाहीशा होतात. वृत्ती नाहीशा झाल्या आणि वृत्ती शून्यता आली हे समजणारा मात्र तिथं कोणी उपस्थित असतो. समाधी आणि सुषुप्ती याच्यामध्ये हाच फरक आहे की वृत्ती शून्यता समजणारा समाधी स्थितीमध्ये जागृत असतो, तर सुषुप्ती किंवा गाढ निद्रेमध्ये तोही लुप्त होऊन जातो. ही वृत्ती शून्यता ज्याला समजते तो शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा म्हणजे शुद्ध स्वरूपात असणारा केवल मी किंवा केवल जाणीव अर्थात विचार शून्यतेचा द्रष्टा तो स्वरूप बोधाला प्राप्त होतो. त्या ठिकाणी त्याला असं समजतं की आपण सच्चिदानंद स्वरूप, आपण केवल स्वरूप. त्या ठिकाणी केवलानंद, सच्चिदानंद, विवेकानंद याचा खरा अनुभव तो घेतो. ही स्वरूप बोधाची स्थिती, याला उन्मनी स्थिती असंही म्हटलं जातं, ही प्रथम आज्ञाचक्रापाशी म्हणजे भ्रुकुटी मध्यापाशी अशी साधकाला समजते आणि नंतर क्रमानी ती ऊर्ध्वगामी होते मस्तकाकाशातच आणि ब्रह्मरंध्रामध्ये किंवा सहस्रार चक्राच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्थित होते. अशा वेळेला साधक पूर्णपणाने देहभाव विवर्जित अविनाशी अक्षय अव्यय अशा अमृतत्वाच्या ब्रह्मभावाला प्राप्त होतो. हा अमृतत्वाचा बोध त्याच्या विदेही देहाला संपूर्णपणाने व्यापून राहतो. जणू अमृताचा साठा असलेल्या ब्रह्मरंध्र रूपी तळ्यातून तो ओसंडून वाहू लागतो. या ब्रह्मरंध्रापाशी सहस्रारामध्ये असणाऱ्या अमरत्वाच्या अक्षय साठ्याला चंद्रामृताचं तळ असं म्हटलं जातं. ही हठयोगामध्ये वापरली जाणारी विशेष संज्ञा आहे. इतरही ठिकाणी ध्यानाच्या वेळेला जेव्हा पूर्ण बोधामध्ये साधक जातो तेव्हा तो चंद्रामृताच्या तळ्यातूनच बोध घेतो असं म्हटलं जातं. मनुष्याच्या हृदयामध्ये म्हणजे हृदयस्थानी छातीपाशी सूर्याग्नी आणि मस्तकाच्या ठिकाणी चंद्राग्नी किंवा चंद्रमंडळ असं योगी पुरुषांनी कल्पिलेलं आहे. ललाटस्थानी किंवा कपाळात कल्पिलेलं हे चंद्रमंडळ त्या ठिकाणी मनुष्याला अमरत्वाचा होणारा बोध हा पूर्ण चंद्राच्या 17व्या जीवन कलेप्रमाणे परिपूर्ण असा राहतो. ही विशिष्ट संकल्पना आहे, तीही मी तुम्हाला सांगतो. सहस्रारापाशी किंवा ब्रह्मरंध्रापाशी मस्तकामध्ये हा पूर्ण अमृतत्वाचा बोध साधकाला होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीनाथांच्या ललाट प्रदेशाला तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश असं म्हटलेलं आहे. हे जे निढळ स्थान आहे मस्तकाचं स्थान, इथं होणारा बोध हा पूर्ण चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे त्यांनी कोटी चंद्र प्रकाश अशी संज्ञा वापरली. त्यालाही या चंद्रामृताच्या तळ्यातून मिळणारा अमृतत्वाचा बोध त्या ठिकाणी विद्यमान आहे असंच त्यांना म्हणायचं आहे. अर्थातच याच्यातूनच ही 17वी जीवन कला, मगाशी मी म्हटलं की चंद्राची 17वी कला, हीही संज्ञा प्रगट करणं गरजेचं आहे. चंद्राच्या कलांच्या उपमेमधूनच हे चंद्राच्या 17व्या कळेचं नाव पडलं. अमावस्या ते पौर्णिमा अशा चंद्राच्या 16 कळा आहेत. अमावस्येला चंद्र अजिबात नसतो. तिथपासून ते प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवस अशा 16 कलांमधून चंद्र जातो. या ज्या कला आहेत त्या चंद्रावर सूर्याचा जसा जसा प्रकाश पडत जातो तसा पृथ्वीवरून दिसतात. प्रत्यक्षतः चंद्राच्या ठिकाणी कोणतीही कला नाही, कळा नाही. असं असल्यामुळं या पृथ्वीवरून दिसणाऱ्या कळांच्या निरपेक्ष चंद्र नेहमीच स्वरूपाने परिपूर्ण असतो. त्यामुळे या 16 कळांच्या तुलनेमध्ये ही 17वी कळा चंद्राची नेहमीचीच परिपूर्ण दशा अशी वर्णन केलेली आहे. त्याप्रमाणेच मनुष्याच्या ठिकाणी देखील जन्म, त्याच्यानंतर बालपण किंवा कौमार्य, तारुण्य किंवा यौवन, वृद्धाप्य, जरा आणि मृत्यू, तसंच मृत्यूनंतर परत जन्म, अशा कळा देहाला प्राप्त होतात. अशा कळा देहाला प्राप्त होत असतानाच त्या देहाच्या आत राहणारा जो देही आहे, आत्मा, जो आपल्या स्वतःला मी असं म्हणतो, तो या देहाच्या सर्व अवस्थांहून नेहमीच निराळा असतो. जन्म झाल्याने तो जन्मत नाही, मृत्यूनी तो मृत्यू पावत नाही, बालपणी तो बाल नसतो आणि वृद्धाप्यकाली देखील तो नित्य नवा जसाच्या तसा असाच राहतो. ही त्याची नेहमीचीच परिपूर्ण आणि अमृतत्वाची, कायम अस्तित्वाची अशी जी जाणीव आहे, त्या जाणीवेला उद्देशून ही 17वी जीवन कला अशी संज्ञा अर्थात दिली गेली. यानंतर अजून एक संज्ञा ध्यानसाधकांना ध्यानाच्या अभ्यासाच्या वेळेला माहीत असणं गरजेचं आहे. ती संज्ञा म्हणजे अनाहत ध्वनी किंवा अनाहत नाद किंवा अनाहत संगीत. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत अनुहताचा हल्लर. अनाहत ध्वनी याचा अर्थ आघाताशिवाय निर्माण झालेला ध्वनी. सर्वसाधारण जे सर्व ध्वनी आहेत ते आहत ध्वनी असतात. जसा हात आपटला आणि एक ध्वनी निर्माण झाला, हा आघातामुळे निर्माण झालेला ध्वनी आहे. सर्व वाद्यांचे ध्वनी हे आहत ध्वनी आहेत. शब्द ध्वनी हा देखील आहत ध्वनी आहे. फुफ्फुसातून हवा बाहेर पडत असताना कंठ, जिव्हा, तालू, दंत, ओष्ठ यावर विशिष्ट प्रकारचे आघात करून शब्द बाहेर पडतात. असं असल्यामुळं ते आहत ध्वनी म्हणून ओळखले जातात. दोन वस्तूंचा एकमेकांवर आघात झाल्यावर वातावरणामध्ये त्या आघातामुळं काही कंपन निर्माण होतात. या कंपनांचा त्यांच्या तीव्र, मध्यम किंवा मंद अशा स्वरूपाप्रमाणे वातावरणात प्रवास घडायला सुरुवात होते. ही कंपन जेव्हा आपल्या कानावर येऊन आदळतात तेव्हा कानामध्ये ध्वनीच्या श्रवणासाठी आवश्यक अशी एक नाजूक हाडांची साखळी असते. त्या साखळीवर आघात ती कंपनं जशी करतात तसं त्या कंपनांमुळं झालेल्या आघाताने त्या हाडांना देखील एक बारीक कंपन प्राप्त होतं आणि या कंपनाचं कन्व्हर्शन ध्वनी ज्ञानांमध्ये होतं आणि मेंदूला ते समजतं. अशा प्रकारे मेंदूला ध्वनीचं ज्ञान होतं. सर्व ऐकू येणारे ध्वनी हे अशा प्रकारे आहत ध्वनी आहेत. आहत ध्वनी सर्वांना ऐकू येतात. अनाहत ध्वनी हा सर्वांना ऐकू न येणारा आणि त्या व्यक्तीलाच ऐकू येणारा केवळ असा ध्वनी समजला जातो. अनाहत ध्वनी याचा अर्थ आघाताखेरीज ऐकला जाणारा ध्वनी. ध्यानामध्ये साधकाला हा ध्वनी ऐकू येतो. मात्र प्रत्येक साधकाला हा ऐकू येत नाही. अनाहत ध्वनी ऐकू येणं किंवा न येणं यावर साधकाची प्रगती मुळीच अवलंबून नाही. कित्येक साधकांनी हा अनाहत ध्वनी कधीच ऐकलेला नसतो, तरीही चिदाकाशात मन आणि प्राण यांचा लय होऊन त्यांना स्वरूप सुख प्राप्त झालेलं असतं. असं असल्यामुळं हा अनाहत ध्वनी हा आवश्यक नाही. मात्र काही ध्यान साधकांना हा ध्वनी ऐकूही येतो असं असल्यामुळे त्यांनी त्याबद्दल लिहून ठेवलं. या ध्वनीचा क्वचित अनुभव मला देखील आलेला आहे. अनाहत ध्वनी ऐकण्याची प्रक्रिया ही विशिष्ट प्रकारची राहते. सुषुम्ना नाडीतून किंवा मध्यमा नाडीतून ध्यानकाली मन आणि प्राण ऊर्ध्वगामी होतात. चिदाकाशामध्ये ते ऊर्ध्वगामी होऊन काही क्षणांकरता त्यांचा लय देखील घडतो. अशा वेळेला साधकाला निर्विचार शून्यता प्रत्ययाला येते. एका निष्कंप चेतनेचा अनुभव साधक त्या ठिकाणी घेतो. काही क्षण चिदाकाशामध्ये मन आणि प्राण यांचा निरोध झाल्यानंतर स्वरूपाची धारणा निर्माण होते आणि तो स्वरूप सुखामध्ये देखील निमग्न होतो. ही क्षणमात्र धारणा झाल्यानंतर पुन्हा त्याचं चित्त थोडं खाली येतं आणि मध्यमेतून सूक्ष्म प्राण आणि मन परत एकदा ऊर्ध्वगामी होतात आणि असं वारंवार घडायला सुरुवात होते. परत चिदाकाशामध्ये त्यांचा निरोध घडतो. ही प्रक्रिया घडत असताना साधकाच्या चित्तवृत्ती अतिशय स्तब्ध शांत अशा झालेल्या असतात. तो बाह्य जगतापासून जवळपास पूर्ण वेगळा झालेला असतो. मात्र या प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळेला तो स्वरूप सुखाशी तन्मयता साधतो असं होत नाही. चिदाकाशात मन ऊर्ध्वगामी झालेलं असलं तरी अतिशय नगण्य स्वरूपात ते कधी कधी शिल्लक राहतं. तसंच प्राण देखील शिल्लक राहतो. त्यांचा संपूर्ण लय प्रत्येक वेळेला होतो असं घडत नाही. देहभावना जवळजवळ संपलेली असली तरी थोडीशी शिल्लक राहते. अशा वेळेला विशेष करून मुखावर जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांचं भान किंवा त्या ज्ञानेंद्रियांच्या सूक्ष्म विषयाचं एखाद्या विषयाचं भान जागृत असतं किंवा होण्याची शक्यता असते. आणि त्यांच्या कार्याचा किंवा ज्ञानेंद्रियांच्या त्या विषयाचा प्रत्यय अशा वेळेला साधकाला येऊ शकतो. मुखावर जी ही स्थानं आहेत त्याच्यामध्ये जिव्हा, ज्याला श्री हाट असं म्हटलेलं आहे, कोणा ध्यान साधकांना उत्कृष्ट चवीचा प्रत्यय प्रत्यक्ष पदार्थ जिभेवर नसताना देखील येऊ शकतो. तसंच नेत्र, ज्याला गोल्हाट असं योगाच्या परिभाषेमध्ये म्हटलेलं आहे, त्यामुळे प्रकाश दर्शनाचा अनुभव तो घेऊ शकतो. कर्ण, ज्याला भ्रमर गुंफा असं नाव आहे, त्याच्या माध्यमातून अनाहत ध्वनीचा अनुभव तो घेऊ शकतो. तसंच नासिका, नासी याच्यातून प्रत्यक्ष उपस्थित नसताना एखाद वेळेला सुगंधाचा प्रत्यय त्याला येऊ शकतो. ही अनुभूती सोहम ध्यान साधकांना जवळपास येत नाही, ही हठयोगाच्या अभ्यासकांना येते असं वर्णन हठयोग्यांनी केलेलं आहे. सोहम ध्यान साधकाला असे कोणतेही अनुभव न येतात तो थेट स्वरूप सुखापर्यंत पोचतो. मात्र या साधकांपैकी काहींना अनुहत नादाचं श्रवण किंवा प्रकाश दर्शन असा अनुभव किंवा दोन्ही अनुभव हे येऊ शकतात. कदाचित पूर्वजन्मी केलेल्या तशा प्रकारच्या साधनेचा परिणाम म्हणूनही ते घडत असावं. यावेळेला सुषुम्ना नाडीमधून मन आणि प्राणशक्ती चिदाकाशामध्ये ऊर्ध्वगामी होऊन जवळपास लीन झालेले असतात. त्यावेळेला स्वरूप धारणा होता होता किंचित काळ राहते, मधून अधून स्वरूप धारणा होते. त्यावेळी झालेल्या अतिशय प्रशांत अशा अंतर स्थितीमध्येच साधक काही अंतरनाद ऐकू लागतो. हे अंतरनाद अनेक प्रकारचे शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत. कोणी 8, कोणी 10 किंवा त्याच्यापेक्षाही अधिक वेगवेगळ्या प्रकारचे हे अंतरनाद असू शकतात. विशेष करून घंटानाद, शंखनाद, वेणूनाद जे पाव्याचा आवाज, किंवा मेघनाद समुद्राचा गाज किंवा गर्जना, पर्जन्यनाद एखाद्या निर्झराचा नाद, अशा प्रकारे या नादाचं स्वरूप असत. हा ध्वनी बाहेरच्या जगतात त्यावेळेला अस्तित्वात नसतो, तरी देखील तो साधकाला प्रत्ययाला येतो. असं असल्यामुळं त्याला अनाहत नाद असं नाव आहे. योग्यांची अशी धारणा आहे की जसं विश्वरूप दर्शन होण्यासाठी म्हणून दिव्य चक्षूंची आवश्यकता आहे, तसं हा नाद श्रवण करण्यासाठी देखील दिव्य श्रवणाची आवश्यकता आहे. मात्र काही तज्ञांच्या मते अनाहत नाद शरीरामध्ये शरीराच्या अंतर्गत घडणाऱ्या जसं वायूचं चलनवलन, रक्तवाहिन्यातून रक्ताचं होणारं वहन, तसंच हृदयाची धडधड, अशा सूक्ष्म ध्वनी ऐकण्याचा तो परिणाम असतो असं काही तज्ञ म्हणतात. ध्यानकाली मन अतिशय शांत आणि चित्त अचित्त होत असताना किंवा वृत्तीरहित होत असताना शरीरामधल्या या चलनवलनाची सूक्ष्म ध्वनी कंपन शरीराच्या आतूनच कानाच्या श्रवणाच्या हाडाच्या साखळीमधून निघून जातात. त्यावेळेला या ध्वनीचं ज्ञान मेंदूला होतं आणि अंतर्गत होणारा हा ध्वनी त्याचं श्रवण साधक करायला लागतो. आपल्या आत असणारा ध्वनी ऐकू येणं हे ध्यानाव्यतिरिक्तही घडतं, पण त्याला अनाहत नाद किंवा अनाहत ध्वनी असं कधी कोणी म्हणत नाही. जसं खूप भीती वाटली तर हृदयाची धडधड ऐकू येते, किंवा बारीक उचकी लागल्यासारखं झालं तर कदाचित दुसऱ्याला ऐकू येणार नाही पण स्वतःला ऐकू येईल. ध्यानाच्या शांत अवस्थेत शरीराच्या आतून निर्माण होणारा हा ध्वनी ऐकला जातो, म्हणून हा ध्वनी अनाहत ध्वनी आहे. बाहेर त्याचा आघात न होता तो ऐकला गेला असंही काही तज्ञ म्हणतात. मात्र अतिशय शांत अशा देह मनाच्या स्थितीमध्ये हा ध्वनी ऐकला जातो हे तितकंच खरं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील हा अनाहत ध्वनी ऐकू येण्याचं एक कारण विशद केलेलं आहे. ते असं म्हणतात की मध्यमेच्या दादऱ्यावरून म्हणजे जिन्यावरून गगनाची म्हणजे चिदाकाशाची पायरी ओलांडून प्राणाच्या सहाय्याने किंवा प्राणाचं सहाय्य घेऊन कुंडलिनी शक्ती हृदयामध्ये म्हणजे मस्तकाच्या पोकळीमध्ये प्रवेश करते, त्यावेळेला ती अनाहताची बोली चावळते, अनाहताची बोली तिथं निर्माण होते असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. अनाहताचा ध्वनी ही कुंडलिनी शक्ती बोलू लागते. हा ध्वनी ऐकू येण्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे जोपर्यंत प्राणांचा गगनामध्ये म्हणजे चिदाकाशामध्ये पूर्ण लोप होत नाही तोपर्यंत आकाशाचा शब्द हा विषय असल्यामुळं गगनाच्या गुणामुळं हा ध्वनी तिथं ऐकू येत राहतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते असं म्हणतात, विसरोनी गेलो अर्जुना जव नाशू नाही पवना तव वाचा आधी गगना म्हणवनी घुमे तया अनाहताचे नि मेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानींचे बेगे सहज फिटे. हा अनाहत ध्वनी वाजू लागला की ब्रह्मस्थानींची खिडकी सहजच उघडते असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. अनाहत ध्वनीमुळे ध्यान विचलित होत नाही, उलट त्याच्या नादानुसंधानामध्ये चित्त अधिक सूक्ष्म होऊन तो नादानुसंधान ऐकू लागतं. आणि नादानुसंधान ऐकता ऐकता त्या नादामध्ये लीन होऊन जातं. ते जसं लीन होऊन जातं तसं त्यासरशी प्राण देखील लीन होतात आणि हा अनाहत ध्वनी ऐकू येण्याचं थांबतं. साधक स्वरूपाकार होतो. आचार्यांनी या नादानुसंधानाचं मोठं कौतुक किंवा गोडवे गायलेले आहेत. याचं कारण, याचं अनुसंधान जर हा ऐकू आला तर त्यामुळं चित्ताला एकतानता होऊन चित्त त्याच्यामध्ये विलीन होतं, पण चित्त विलीन झाल्यावर प्राणीही थांबतात आणि तो ध्वनीही ऐकू येण्याचं बंद होतं. हा ध्वनी साधकाला क्वचित एखाद दुसऱ्या वेळेला ऐकू येतो, पण या ध्वनीच्या पश्चात साधक सहसा स्वरूपाकार होतो. मात्र हा ध्वनी नेहमी ऐकू येत नाही. ध्यानाला बसला की अनाहत ध्वनी असा प्रकार नाही. या अनाहत ध्वनीचं विवरण जरा अधिक करण्याचं कारण असं की या ध्वनीबद्दल साधकाला अत्यंत आकर्षण असतं. सोहम ध्यान साधना करत असताना किंवा ध्यानयोग राजयोगाच्या इतर प्रक्रियांचा अभ्यास करत असताना हा ध्वनी प्रत्येकाला ऐकू येत नाही, उलट क्वचित एखाद्यालाच तो ऐकू येतो, तेही पूर्वीच्या जन्मात केलेल्या साधनेचा परिणाम म्हणून किंवा आता जी प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेमधून एखाद्याला तो ऐकू येऊ शकतो. या ध्वनीच्या श्रवणाखेरीज देखील साधक अर्थातच स्वरूप सुखाला प्राप्त होतो, त्यामुळं हा ध्वनी अत्यावश्यक नाही. तसंच एकांतात मौन धरून सावधपणाने जो सोहम शब्द श्वासावर ऐकला जातो त्याला अनाहत ध्वनी असं म्हटलं जात नाही. यानंतर अजून एक संज्ञा आहे ती म्हणजे प्रकाशदर्शन. अनाहत ध्वनीच्या श्रवणाची जी गोष्ट तीच प्रकाश दर्शनाची गोष्ट आहे. सुषुम्ना नाडीतून प्राण आणि मन जेव्हा ऊर्ध्वगामी होतात आणि चिदाकाशामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्या मनाचं काही क्षण अमन होतं, प्राण पांगळे होतात किंवा प्राणांचाही लय घडायला सुरुवात होते. चित्ताची निर्विचार शून्य दशा घडून चित्त निरोध व्हायला सुरुवात होते. देहाची जाणीव कमी कमी व्हायला लागते. मधून मधून देहाची जाणीव देखील लोप पावते आणि ध्यान साधकाला क्षण मात्र स्वरूप बोधाची झलक मिळायला सुरुवात होते. अशा वेळेला साधकाला अचानकपणाने त्याची दृष्टी बंद असूनही प्रकाशाचं दर्शन घडू शकतं. चिदाकाश नीलवर्णाने भरून जातो किंवा अतिशय तेजस्वी सूक्ष्म नीलवर्ण किंवा सुवर्ण वर्णाचा स्फुल्लिंग त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसायला सुरुवात होते. तो बिंदू स्वरूप असतो किंवा त्याला ज्योती दर्शन घडू शकत. ही ज्योती सहसा नीलवर्ण किंवा सुवर्ण वर्णाची अशी असते. हे दर्शन अतिशय आल्हाददायक असत. साधकाची जवळपास लीन झालेली चित्तवृत्ती या दर्शनासरशी एकदम प्रफुल्लित होते. किंचित काळ या दर्शनाशी त्याची एकरूपता घडते, तो या दृश्याशी समरस होऊन जातो. हे दर्शन काही थोड्या क्षणामध्ये संपुष्टात देखील येत. त्यासरशी एकतर तो दृश्याशी तादात्म्य पावलेला दृष्टा तसाच स्वरूप सुखाला प्राप्त होतो, किंवा हे दर्शन परत घडावं अशी वृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण होते. तो त्या करता प्रयत्न करायला लागतो, त्यामुळे त्याचं चांगलं ध्यान मोडतं, ध्यानातून थोडासा खाली येतो, त्याला परत साक्षित्वाच्या उत्तम अभ्यासाने सगळं ध्यान परत जमवण्याची गरज भासते. जर त्याला हे जमलं तर तत्पश्चात तो उत्तम ध्यानाला प्राप्त होतो. प्रकाश दर्शन हे मुख्यतः कुंडलिन योगाच्या अभ्यासामध्ये घडतं. राजयोगाच्या काही संप्रदायांमध्ये, उदाहरणार्थ गुरुदेव रांगड्यांचा संप्रदाय, हे नाद श्रवण प्रकाश दर्शन किंवा वस्तू दर्शन असं ते म्हणतात, या गोष्टी प्रगतीच्या खुणा आणि अवश्यम भावी अशा त्यांनी सांगितलेल्या आहेत. मात्र ही गोष्ट जर सोडली तर राजयोगाच्या इतर ध्यान साधनेमध्ये तसंच सोहम ध्यान साधनेमध्ये प्रत्येक साधकाला याचा अनुभव यावाच असं समजलं जात नाही. प्रकाश दर्शनाचा अनुभव न येताही साधक स्वरूप समाधान प्राप्त करू शकतो. बिंदू कला ज्योती नीलवर्ण प्रकाशाचा अनुभव असं घेत असताना द्रष्टा त्या दर्शनाशी समरस होऊन जातो. असं असल्यामुळं त्या ठिकाणी केवळ ते दर्शनच शिल्लक राहतं, त्याची जाणीवच ते दर्शन होऊन जाते. आपण दर्शन वेगळेपणाने घेतो आहोत असाही भाव कधी कधी लोप पावतो, त्यावेळेला ती आत्मज्योतीच असते असं समजलं जात. उपनिषदांमध्ये अंगुष्ट मात्रा हा पुरुषहा ज्योतीही इव अधूमकहा असं या दर्शनाचं वर्णन केलेलं आहे. धूर किंवा धूम विरहित अशी ही ज्योती म्हणजे अंगुष्ट मात्र अंगठ्याच्या आकाराचा जणू पुरुष म्हणजे परमात्माच आहे असं उपनिषद म्हणत. मात्र नादश्रवण किंवा प्रकाश दर्शन या अनुभवाच्या पश्चात साधक असा अनुभव परत यावा अशी इच्छा धरून जर बसला तर या इच्छेच्या एकूण दबावामुळं त्याचं नेहमीचं ध्यान विचलित होण्याचीच शक्यता असते. असं जर झालं तर या प्रकारचे अनुभव हा साधकापुढं काही काळ एक अडथळाच ठरतो. मला फार पूर्वी नीलवर्ण विस्तीर्ण असं गगनाचं दर्शन स्वामीजींच्या उपस्थितीमध्ये भागेश्वर निवास मध्ये प्रवचन सुरू होण्याच्या आधी ध्यानाला बसलेलं असताना झालं. ते इतकं सुखद होत की तसं दर्शन परत घडावं असं स्वाभाविक वाटू लागलं. आणि प्रत्येक ध्यानाच्या आधी आता परत आपल्याला तसं दिसेल का असं वाटत असे. या इच्छेमुळे पुढचे काही दिवस हे ध्यानाची प्रक्रिया जणू विसरून ते दर्शन घेण्यासाठी उत्सुक झाल्यामुळं नेहमीच चांगलं ध्यान ही लागत नसे. समर्थांनी अनुभव घेता संगत त्याग नसे अनुभव घ्यायचा प्रयत्न केला तर देहसंगाचाच मनाचाच त्याग होत नाही. संगत त्यागे अनुभव न दिसे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट सहज घडेल तेव्हा घडेल, याच्यासाठी प्रयत्न करू नये असं म्हटलेलं आहे. आणि नाही घडली तरी देखील चालेल. या अनुभवांना फार महत्व देऊ नये असं सांगताना ते म्हणतात, मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडोनी सुखी रहावे. स्वामी स्वरूपानंद नादश्रवण आणि प्रकाश दर्शन या अनुभवांमध्ये श्रवणाचा श्रोता कोण किंवा दर्शनाचा द्रष्टा कोण, हा जो श्रोता आहे किंवा द्रष्टा आहे तो मुळात आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं अनुसंधान हे अनुभव बाजूला सारून राखावं असा उपदेश करतात. अजूनही काही संज्ञा आहेत, जसं पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, किंवा सुषुम्ना नाडी आणि पुरीतत नाडी त्यामुळे सुषुम्नेनी प्राप्त होणारी समाधी आणि पुरीतत नाडीनी प्राप्त होणारी ध्यानकाली निद्रा, उन्मनी अवस्था तसंच भावावस्था आणि सोहम समाधी या संज्ञा तसंच शक्तिपात हठयोगाच्या प्रक्रियेमध्ये घडणारा शक्तिपात सद्गुरूंकडून शक्ती प्राप्त होऊनच साधक एक प्रगती गाठतो या संज्ञांवर पुढच्या वेळेला मी सांगेन. आणि मग अशा क्रमानेच हा विषय पुढे जात राहील. हरिओम तत्सत. हरि हरि. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत्कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि हरि हरि। स्वामी जी नमोबा। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।